इंद्रधनुष के रंग
Die Farben des Regenbogens.
एक छोटा लड़का इंद्रधनुष के रंग सीखता है.
Ein kleiner Junge lernt die Farben des Regenbogens.
वो लाल, नीला, पीला और हरा देखता है.
Er sieht rot, blau, gelb und grün.
वो अपने दोस्तों के साथ एक बड़ा चित्र बनाता है.
Er malt mit seinen Freunden ein großes Bild.
दोस्त रंग लाते हैं.
Die Freunde bringen Farben.
परिवार के साथ एक दिन.
Ein Tag mit der Familie.
Lisa अपने परिवार के साथ एक सुंदर दिन बिताती है.
Lisa verbringt einen schönen Tag mit ihrer Familie.
वे सिनेमा जाते हैं.
Sie gehen ins Kino.
वे पिज्जा खाते हैं.
Sie essen Pizza.
वे पार्क में खेलते हैं.
Sie spielen im Park.
हर कोई अपने दोस्तों के बारे में बताता है.
Jeder erzählt von seinen Freunden.
Lisa अपने परिवार से प्यार करती है.
Lisa liebt ihre Familie.
परिवार खुश है.
Die Familie ist glücklich.
वे साथ में हंसते हैं.
Sie lachen zusammen.
लीसा के पास एक कुत्ता है.
Lisa hat einen Hund.
कुत्ता बगीचे में खेलता है.
Der Hund spielt im Garten.
पहला स्कूल सप्ताह.
Die erste Schulwoche.
Max नई स्कूल में आता है.
Max kommt in die neue Schule.
वो नए दोस्तों से मिलता है.
Er trifft neue Freunde.
वो नए विषयों को सीखता है.
Er lernt neue Fächer.
वो एक रोमांचक स्कूल यात्रा में भाग लेता है.
Er nimmt an einem spannenden Schulausflug teil.
उसे बहुत मजा आता है.
Er hat viel Spaß.
वो बहुत सीखता है.
Er lernt viel.
सप्ताह के अंत में वो खुश है.
Am Ende der Woche ist er glücklich.
उसने कई नई यादें इकट्ठी की.
Er hat viele neue Erinnerungen gesammelt.
स्कूल में उसके पहले दिन अविस्मरणीय थे.
Seine ersten Tage in der Schule waren unvergesslich.
शीर्षक: दुनिया में सांस्कृतिक त्योहार.
Titel: Kulturelle Feste um die Welt.
विवरण: ये कहानी विभिन्न सांस्कृतिक त्योहारों का विभिन्न देशों में अनुसरण करती है.
Beschreibung: Die Geschichte verfolgt die verschiedenen kulturellen Feste in unterschiedlichen Ländern.
मुख्य पात्र भारत में दीपावली का अनुभव करती है.
Die Protagonistin erlebt das Diwali in Indien.
दिवाली उत्सव पर लोग दीप जलाते हैं.
Auf dem Diwali Festival zünden die Menschen Lampen an.
सड़कें रोशनी से सजाई जाती हैं.
Die Straßen sind mit Lichtern geschmückt.
लोग गाने गाते हैं और नृत्य करते हैं.
Die Menschen singen Lieder und tanzen.
दिवाली के बाद मुख्य पात्र जर्मनी में अक्टूबर महोत्सव का दौरा करने की योजना बनाता है.
Nach Diwali plant die Protagonistin den Besuch des Oktoberfestes in Deutschland.
अक्टूबर महोत्सव एक प्रसिद्ध बियर उत्सव है.
Das Oktoberfest ist ein berühmtes Bierfest.
वहाँ विभिन्न बियर किस्मों के साथ कई स्टॉल हैं.
Dort gibt es viele Stände mit verschiedenen Biersorten.
मुख्य पात्र माहौल और संगीत का आनंद लेते हैं.
Die Protagonistin genießt die Atmosphäre und die Musik.
त्योहार के अंत में वो कई खूबसूरत अनुभवों के साथ घर लौटती हैं.
Am Ende des Festivals kehrt sie mit vielen wunderschön erlebten Erinnerungen nach Hause zurück.
मेरा सपना नौकरी.
Mein Traumjob.
आना अपने करियर लक्ष्यों के बारे में बात करती है.
Anna spricht über ihre Karriereziele.
वो बताती है कि वो डॉक्टर क्यों बनना चाहती है.
Sie erklärt, warum sie Ärztin werden möchte.
Anna चिकित्सा से मंत्रमुग्ध है.
Anna ist fasziniert von der Medizin.
वो लोगों की मदद करना चाहती है और उन्हें स्वस्थ बनाना चाहती है.
Sie möchte Menschen helfen und sie gesund machen.
इसके लिए वो गहन तैयारी कर रही है.
Dafür bereitet sie sich intensiv vor.
वो मेहनत से पढ़ाई कर रही है और विभिन्न पाठ्यक्रमों में भाग ले रही है.
Sie studiert fleißig und nimmt an verschiedenen Kursen teil.
5 सालों में वो अस्पताल में काम करना चाहती है.
In 5 Jahren möchte sie im Krankenhaus arbeiten.
उसके पास एक उत्कृष्ट डॉक्टर बनने की दृष्टि है.
Sie hat die Vision, eine hervorragende Ärztin zu werden.
उसकी सफलता केवल उसकी व्यक्तिगत सफलता नहीं है.
Ihr Sieg ist nicht nur ihr persönlicher Erfolg.
वो इसे समाज में अपने योगदान के रूप में देखती है.
Sie sieht es als ihren Beitrag zur Gesellschaft.
जानवरों की रहस्यमय दुनिया.
Die geheime Welt der Tiere.
ये कहानी विभिन्न जानवरों के व्यवहार और विशेषताओं का वर्णन करती है, जैसे कि पालतू जानवरों जैसे बिल्ली और कुत्ते और जंगली जानवरों जैसे शेर और हाथी.
Diese Geschichte beschreibt das Verhalten und die Besonderheiten von verschiedenen Tieren, sowohl von Haustieren wie Katzen und Hunden, als auch von wilden Tieren wie Löwen und Elefanten.
जानवर अद्भुत तरीके से संवाद करते हैं.
Die Tiere kommunizieren auf erstaunliche Weise.
बाघों की एक विशेष प्रकार की बुद्धिमत्ता होती है.
Katzen haben eine besondere Art von Intelligenz.
कुत्ते अपनी वफादारी के लिए जाने जाते हैं.
Hunde hingegen sind für ihre Loyalität bekannt.
शेर जानवरों की दुनिया के राजा होते हैं.
Löwen sind die Könige der Tierwelt.
हाथी अपनी बुद्धिमत्ता और सामाजिक क्षमताओं के लिए प्रसिद्ध हैं.
Elefanten sind für ihre Intelligenz und für ihre sozialen Fähigkeiten bekannt.
प्रत्येक जानवर की अपनी अद्वितीय व्यवहार शैलियां होती हैं.
Jedes Tier hat seine eigenen einzigartigen Verhaltensweisen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.